हिट्स 93.5 रेड एफएम वर 7:57 ची वेळ. रुद्र आहे तुमच्या सोबत मॉर्निंग नंबर 1 मध्ये. अँड बर्थडे सेलिब्रेशन का टाइम हो गया है. योगिताचा असतो आज वाढदिवस. तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवल्या आहेत तिच्या धाकट्या भावानं प्रणवनं. क्या बात आहे. सिद्धार्थ सांगतोय की त्याच्या बेस्ट फ्रेंडचा असतो आज वाढदिवस. त्याचं नाव आहे दीपक. दीपकला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे डिअर. सोबतच कॉल आला होता निखिलचा. त्याच्या बेस्ट फ्रेंडचा असतो आज वाढदिवस. नाव आहे त्याचं सतीश. हॅपी बर्थडे सतीश. नाशिकमध्ये ज्यांचे कोणाचे वाढदिवस आहेत सगळ्यांना हॅपी बर्थडे. तुमच्यासाठी थोडाच वेळ चार ट्रॅक्स येत आहेत. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम. बजाते राहो.